प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या या लसींसंदर्भात नागरिकांच्या मनात बरेचसे प्रश्न आहेत. सदर लसीचे 28 दिवसांच्या अंतरानं 2 डोस घेणं आवश्यक आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यांच्या कालावधीत शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अंश तयार होतात. या लसींची संपूर्ण चाचणी आणि सुरक्षेचे सर्व उपाय करूनच नागरिकांसाठी या लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. परंतु इतर लसींप्रमाणेच सामान्य ताप, अंगदुखी इत्यादी प्रकारचा त्रास झाल्यास राज्य सरकारमार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भारतात उपलब्ध असणाऱ्या या लसींची सर्व पातळ्यांवर योग्य चाचणी करण्यात आली असून इतर देशात उपलब्ध असणाऱ्या लसींप्रमाणेच या लसी परिणामकारक आहेत. या लसीकरणासाठी आपण पात्र लाभार्थी असल्यास याबाबतची माहिती आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे कळवण्यात येईल.